नमस्कार, दर्शना जोगदंडकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू असून उद्या अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला। भाजपाकडून ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत। चंद्रपूर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे। गडचिरोली चिमूर मतदारसंघात भाजपाचे अशोक नेते यांच्या विरोधात काँग्रेसचे नामदेव किरसान निवडणूक लढवणार आहेत। किरसान यांच्या उमेदवारीमुळे नाराज होऊन माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी आज आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे असतील अशी घोषणा पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली। पक्षाच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। महायुतीचं 99% जागावाटप निश्चित झालं असून गुरुवारी जागावाटप आणि उमेदवारी यादी जाहीर होईल। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठानं रद्द केली आहे। भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी 16 मार्चला पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली। त्याविरोधात अनिल दुबे यांनी जनहित याचिका दाखल केली होती। या पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। न्यायालयानं आज तो मान्य करत ही पोटनिवडणूक रद्द केली। आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे। चेन्नईच्या KMA चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल। येत्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आशिया प्रशांत आर्थिक सहकार्य हवामान केंद्रानं वर्तवला आहे। या केंद्रानं भारताविषयीचा यंदाचा पहिला हवामान अंदाज जाहीर केला आहे। एप्रिल ते जूनसाठीचा हवामान अंदाजही या केंद्रानं तयार केला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 362 अंकांची घसरण झाली आणि तो 72,470 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 92 अंकांची घसरण नोंदवत 22,005 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।